जगतोऽस्य वेङ्कटपतेर्विष्णोः परां प्रेयसी तद्वक्षस्थलमित्यवासरसिकां तत्क्षान्ति संवर्धिनीं पद्मालङ्कृत पाणिपल्लवयुगां पद्मासनस्थां श्रियं वात्सल्यादिगुणोज्ज्वलां भगवतीं वन्दे जगन्मातरम् श्रीमन् कृपाजलनिधे कृत सर्वलोक सर्वज्ञ शक्तनत वत्सल सर्वशेषिं स्वामिन् सुशील सुलभाश्रित पारिजात श्री वेङ्कटेश चरणौ शरणं प्रपद्ये आनूपुरार्पित सुजात सुगन्धि पुष्प सौरभ्य सौरभकरौ समसन्निवेशौ सौम्यौ सदानुभवनेऽपि नवानुभव्यौ श्रीवेङ्कटेश चरणौ शरणं प्रपद्ये सत्यो विकासि समुदित्वर सान्द्रराग सौरभ्य निर्भर सरोरुह साम्यवार्ताम् सम्यक्षु साहसपदेषु विलेखयन्तौ श्रीवेङ्कटेश चरणौ शरणं प्रपद्ये रेखामयध्वज सुधा कलशातपत्र वज्राकुशाम्बुरुह कल्पक शङ्खचक्रैः भव्यैरलङ्कृततलौ परतत्त्वचिह्नैः श्रीवेङ्कटेश चरणौ शरणं प्रपद्ये ताम्रोदरद्युतिपराजित पद्मरागौ बाह्यैर्महोभिरभिभूत महेन्द्रनीलौ उद्यन्नखांशुभिरुदस्त शशाङ्कभासौ श्रीवेङ्कटेश चरणौ शरणं प्रपद्ये सप्रेमभीतिकमलाकरपल्लवाभ्याम् संवाहनेऽपि सपदिक्लममाधधानौ कान्ताववां मनसगोचरसौ कुमार्यौ श्रीवेङ्कटेश चरणौ शरणं प्रपद्ये लक्ष्मीमहीतदनुरूपनिजानुभाव नीलादिदिव्यमहिषीकरपल्लवानाम् आरुण्यसङ्क्रमणतः किल सान्द्ररागौ श्रीवेङ्कटेश चरणौ शरणं प्रपद्ये नित्यानमद्विधि शिवादिकिरीटकोटि प्रत्युप्तदीप्तनवरत्नमहाप्ररोहैः नीराजनाविधिमुदारमुपादधानौ श्रीवेङ्कटेश चरणौ शरणं प्रपद्ये विष्णोः पदे परम इत्युदित प्रशंसौ यौ मध्व उत्स इति भोग्यतयाप्युपात्तौ भूयन्तधेति तनपाणितलप्रदिष्टौ श्रीवेङ्कटेश चरणौ शरणं प्रपद्ये पार्थाय तत्सदृशसारथिना त्वयैव यौ दर्शितौ स्वचरणौ शरणं व्रजेति भूयोऽपि मह्यमिहतौ करदर्शितौ ते श्रीवेङ्कटेश चरणौ शरणं प्रपद्ये मन्मूर्ध्निकालीयफणे विकटाटवीषु श्रीवेङ्कटाद्रिशिखरे शिरसि श्रुतीनां चित्तेऽप्यनन्यमनसां सममाहितौ ते श्रीवेङ्कटेश चरणौ शरणं प्रपद्ये अम्लानहृष्यदवनीतलकीर्णपुष्पौ श्रीवेङ्कटाद्रिशिखराभरणाय मा ಆನಂದಿತಾಖಿಲ ಮನೋನಯನೌ ತವೈತೌ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಚರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೆ. ಪ್ರಾಯಃ ಪ್ರಪನ್ನ ಜನತಾ ಪ್ರಥಮಾವಗಾಹ್ಯೌ ಮಾತುಸ್ತನಾವಿವ ಶಿಶೋರಮೃತಾಯ ಮಾನೌ ಪ್ರಾಪ್ತೌ ಪರಸ್ಪರ ತುಲಾಮತುಲಾಂತರೌ ತೇ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಚರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೆ. ಸತ್ವೋತ್ತರೈಸ್ತತ ಸೇವ್ಯ ಪತಾಂಬುಜೇನ ಸಂಸಾರ ತಾರಕ ದಯಾದ್ರ ದೃಗಂಚಲೇನ ಸೌಮ್ಯೋಪಯಂತೃ ಮುನಿನಾ ಮಮ ದರ್ಶಿತೌ ತೇ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಚರಣೌ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೆ. ಪದುಪಾಯ ಭಾವೇ ಪ್ರಾಪ್ಯೇ ತ್ವಯಿ ಸ್ವಯಮುಪೇಯ ತಯಾ ಸ್ಫುರಂತ್ಯ ನಿತ್ಯಾಶ್ರಿತಾಯ ನಿರವತ್ಯ ಗುಣಾಯ ತುಭ್ಯಂ ಸ್ಯಾಂ ಕಿಂ ಕರೋ ವೃಷಗಿರೀಶ ನ ಜಾತು ಮಹ್ಯಂ.